chinimandi.com पॉडकास्ट।
मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधानांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांची माहिती। दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे। याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितलं। सर्व धर्माच्या प्रमुख गुरु आणि धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, तसंच सामाजिक अंतर पाळलं जाईल असं आवाहन करणं खूप गरजेचं आहे। या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीनं संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावं असं सांगितलं। लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते, त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। लॉकडाऊन उठवल्यानंतरचं नियोजन, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमकं कशाप्रकारे राज्य सरकारांनी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितलं। यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी 15 एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं याचं नियोजन करावं आणि कुठंही एकदम लोंढे बाहेर दिसतील आणि सर्व काही व्यवस्थित सुरू झालं आहे असं समजून लोक रस्त्यावर येतील असं न होऊ देण्याच्या सूचना केल्या। 3,25,000 व्यक्तींना निवारा भोजन, परराज्यातील श्रमिक कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत असून 3,000 निवारा केंद्रातून 3,25,000 व्यक्तींना निवारा दोन वेळचं भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली। त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील यासाठीही यातील तज्ज्ञ आणि डॉक्टर नियुक्त केले आहेत असं सांगितलं। परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथंच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असं सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मोठ्या प्रमाणात आयसोलेशनसाठी तयारी, पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेनं आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण यापूर्वीच सुरू केलं आहे। महानगरपालिकेच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयं आणि नर्सिंगमधून MBBSच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करत आहोत। नव्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींचं देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करत असून त्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालयं ताब्यात घेतले आहेत। पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून या ठिकाणी आयसोलेशन आणि क्वारंटाईन सुविधा उभारण्याचं नियोजन आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। आमचं पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर केंद्रित केलं असून पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी दिल्यानं आणि त्यांचे 2-3 दिवसांचे निदान एकदम एकत्रितरित्या हाती येत असल्यानं रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असं चित्र दिसतं। मात्र या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ 28 रुग्णशय्या होत्या, त्यामध्ये आता 2100 वाढ करण्यात आली आहे। कोविड रुग्णालय, सध्या एकट्या 7 हिल रुग्णालयात 1500 खाटांची सोय फक्त कोविड-19 साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असंही ते या कॉन्फरन्समध्ये म्हणाले। वैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावं, PPE किट्स, N95 मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच। स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणं तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावं, तसंच त्यांचं उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।